नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केवळ अर्थव्यवस्थेसाठी नव्हे तर देशाच्या स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र गरजेचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम. पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभात 17 महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड. रेल्वे विभागाकडून उस्मानाबादचं धाराशिव रेल्वे स्थानक असं नामांतर. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंची काल 3 सुवर्णपदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. केवळ अर्थव्यवस्थेसाठी नव्हे तर देशाच्या स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र गरजेचं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशात कानपूर इथं जाहीर सभेला काल ते संबोधित करत होते. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत 3 नियम पाळणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
भारत ने आतंक के खिलाफ अपनी लड़ाई में 3 सूत्र स्पष्ट रूप से तय किए. पहला, भारत हर आतंकी हमले का करारा जवाब देगा. दूसरा, भारत अब एटम बम की गीजर बप्पी से नहीं डरेगा. तीसरा, आतंकी सरपरस्त सरकार को भारत एक ही नजर से देखेगा.
ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही या माध्यमातून संपूर्ण जगानं आपल्या देशातल्या महिलांचा राग आणि वेदना पाहिल्या. या कारवाईत भारतानं स्वदेशी शस्त्रास्त्र आणि मेक इन इंडियाची शक्ती जगासमोर प्रदर्शित केली असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी 47,573 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 15 मेगा विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. त्यांनी चुन्नीगंज आणि नयागंज दरम्यान कानपूर मेट्रोच्या नवीन कॉरिडॉरला हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी बिहारमधल्या काराकट इथंही 48,500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज साजरी होत आहे. हे वर्ष अहिल्यादेवी यांचं 300वं वर्ष असल्यानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आज राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. दरम्यान अहिल्यादेवी होळकरांच्या 300वं जयंती वर्षानिमित्त पुण्यात आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभार तत्वानुसार शासन चालवणार असल्याचं सांगितलं. महिलांच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी राज्य सरकारनं अनेक योजनांची मुहूर्तमेढ रोवली असून त्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत असंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात 15 परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटेंगल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. जळगावच्या सुजाता बागुल यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएचा 148वा दीक्षांत समारंभ काल उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिवशी पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्सनी 3 वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पासिंग आउट परेडमध्ये भाग घेतला. या संचलनात सहभागी झाल्यानंतर महिला छात्रांनी पुशअप्स मारून आपल्या यशाचा जल्लोष केला. 2021 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महिलांना एनडीएमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्याची ही पहिली फलश्रुती आहे. या कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंग, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एनडीएचे प्रमुख व्हाईस एडमिरल गुरुचरण सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कृषी विभागाचे सर्व निर्णय शेतकऱ्यांना मदत करणारे आणि हिताचे ठरावे यादृष्टीनं शेतकऱ्यांना सूचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत असल्याचं राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं काल कृषी विभागाच्या वतीनं आयोजित प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या गटामार्फत मांडलेल्या सूचना ऐकून कोकाटे यांनी त्याची नोंद घेतली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
मंडळी, हे 100% खरं. महाबीज बियाणं दमदार, पीक येतं जोमदार. महाबीज भरघोस उत्पन्नाचा मार्ग खास, महाबीज शेतकऱ्यांचा विश्वास, महाबीज
महाबीज बियाण पेरता शिवारी धनधान्यान भांडार भरी।
रेल्वे विभागानं उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर धाराशिव रेल्वे स्थानक असं केलं आहे। महाराष्ट्र शासनानं पूर्वीच्या उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव केल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हे नामांतर केलं आहे। स्थानकाचं नवीन नाव आणि कोडला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनकडून मान्यता देण्यात आली आहे। पूर्वी उस्मानाबाद नाव असलेल्या या स्टेशनचा कोड UMD असा होता, तो बदलून आता धाराशिव या नवीन नावाच्या स्टेशनचा कोड DRSV असा झाला आहे। सर्व रेल्वे नोंदी, निवेदन आदी या नवीन नावाने होतील। हा बदल करण्यासाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम ही आरक्षण प्रणाली आज रात्री 12:15 ते 1:30 तात्पुरती बंद करण्यात येणार असून यात्रेकरू आणि जनतेनं याची नोंद घ्यावी असं मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे। परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव इथं विकसित कृषी संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आला। या योजनेच्या चित्ररथाला यावेळी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं। यावेळी कृषी क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी नवीन विकसित झालेल्या बियाण्यांच्या वाणाची तसंच दादा लाड कापूस लागवड तंत्राची माहिती दिली। यावेळी उपस्थित शेतकरी यादव देशमुख यांनी या कार्यक्रमात माती परीक्षणाबाबत माहिती मिळाल्याचं सांगितलं।
आज आमच्या गावामध्ये कृषी विकास संकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, आत्मा कार्यालय तसेच कृषी विद्यापीठ येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी येऊन शेतकऱ्यांना खरीप पूर्व काय कामे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले। आमच्या इथं कापसाचं सर्वाधिक क्षेत्र असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी कापूस पीक लागवड करते वेळेस खताचा असा विद्राव्य वापर करायचे, माती परीक्षण करत नव्हते। कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ माननीय तुपे सरांनी माती परीक्षणाचं महत्व काय हे आम्हाला पटवून दिलं, त्यामुळे आम्ही आता यानंतर माती परीक्षण करूनच खताचा वापर करणार आहे।
ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ बीड शहरात काल रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या या भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीत हजारो रिपाई कार्यकर्ते सहभागी झाले होते। राष्ट्रगीतानं या रॅलीची सांगता झाली। आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 3 सुवर्णपदकांची कमाई केली। पुरुषांच्या 5,000 मीटर शर्यतीत गुलवीरनं, महिलांच्या उंच उडीत पूजानं तर महिलांच्या हॅप्टाथलॉनमध्ये नंदिनी अगासरानं सुवर्णपदक जिंकलं। पारुल चौधरीनं महिलांच्या 3,000 मीटर स्टिपल्स चेसमध्ये रौप्य पदक जिंकलं। या स्पर्धेत भारत सध्या 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह एकूण 18 पदकांसह पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे। धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अधिकाऱ्यांनी केवळ नियमित कामकाजापुरतं मर्यादित न राहता सकारात्मक दृष्टिकोनातून नवकल्पना मांडाव्यात असे निर्देश मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले। यासंदर्भातल्या बैठकीत काल ते बोलत होते। यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। या बैठकीला जिल्ह्यातल्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे। या अंतर्गत तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यात येते। छत्रपती संभाजीनगर जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीनं आज शहरात बाईक रॅली काढण्यात येत आहे। लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली। गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे लघु, मध्यम आणि लहान प्रकल्पातला पाणीसाठा वाढत आहे। बीड शहरालगत असलेलं बिंदुसरा धरण पूर्ण भरलं आहे। धरणाच्या मध्यचादरीवरून पाणी वाहण्याची शक्यता लक्षात घेता बिंदुसरा नदीलगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। केवळ अर्थव्यवस्थेसाठी नव्हे तर देशाच्या स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र गरजेचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम। पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभात 17 महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड। रेल्वे विभागाकडून उस्मानाबादचं धाराशिव रेल्वे स्थानक असं नामांतर आणि आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंची काल 3 सुवर्णपदकांची कमाई। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।